आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। एचपीव्ही लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेचा प्रारंभ। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजस्थानातल्या 16,680 कोटी रुपये खर्चाच्या पायाभूत सुविधांचं लोकार्पण आणि पायाभरणी। पश्चिम बंगालमध्ये एसआयआर नंतर टप्प्याटप्प्यानं मतदार याद्यांचं प्रकाशन सुरू। इस्रायलचा इराणवर हल्ला, भारतीय नागरिकांनी सतर्क राहावं असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे निर्देश। आणि कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी आज मुंबईत आघाडीच्या उद्योजकांना भेटणार। एचपीव्ही लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेचा प्रारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज राजस्थानात अजमेर इथं झाला। गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावं याकरता 14 वर्ष वयाच्या मुलींना ही लस देण्यात येणार आहे। दरवर्षी 1,15,00,000 मुलींना लस देण्याचं मोहिमेचं उद्दिष्ट आहे। सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये ही लस मोफत दिली जाणार असून हे लसीकरण ऐच्छिक आहे। आज 5 मुलींना लस देण्यात आली, त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी संवाद साधला। हे लसीकरण महिला सक्षमीकरणातलं महत्वाचं पाऊल असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले।
मुझे देश भर की बेटियों के लिए एक अहम अभियान शुरू करने का अवसर मिला है, जहां अजमेर से एचपीवी वैक्सीनेशन अभियान शुरू हुआ है। ये अभियान देश की नारी शक्ति को सशक्त करने की दिशा में अहम कदम है।
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज राजस्थानातल्या 16,680 कोटी रुपये खर्चाच्या पायाभूत सुविधांचं लोकार्पण आणि पायाभरणी झाली। पिण्याचं पाणी, रस्ते, जलसिंचन, ऊर्जा इत्यादी क्षेत्रातले प्रकल्प त्यात आहेत। युवा रोजगार मेळाव्यात त्यांनी 21,800 पेक्षा जास्त युवकांना नियुक्तीपत्र प्रदान केली। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे कार्यक्रमाला उपस्थित होते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दुपारी गुजरातमध्ये सानंद इथं मायक्रॉन टेक्नॉलॉजीच्या अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे। इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत 22,500 कोटींहून जास्त गुंतवणूक असलेला हा पहिला मेड इन इंडिया सेमीकंडक्टर मेमरी मॉड्यूलचा व्यावसायिक उत्पादन प्रकल्प असून इथून अधिकृत निर्यात देखील सुरू होणार आहे। सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल आहे। यावेळी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित असतील। गिग कामगार आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी केंद्र सरकारनं सामाजिक सुरक्षा संहिता 2020 लागू केल्यानं या कामगारांसाठी राज्य सरकारला स्वतंत्र महामंडळ स्थापन करता येणार नाही असं कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज महाराष्ट्र विधानसभेत सांगितलं। केंद्र सरकारचे कायदे राज्यात लागू केले जाणार आहेत, त्याअंतर्गत असंघटित कामगारांसाठी विविध तरतुदी केल्या जातील असं ते म्हणाले। मुंबई महानगर प्रदेशातल्या मोठ्या रुग्णालयात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असं मंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं। मुंबई मेट्रो 4 चा पहिला टप्पा येत्या एप्रिल महिन्यात खुला करायचं सरकारचं नियोजन आहे। दुसरा टप्पा डिसेंबर 2026 पर्यंत तर तिसरा टप्पा नोव्हेंबर 2027 पर्यंत खुला करायचं उद्दिष्ट असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली। आमदार निरंजन डावकरे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता। या मार्गावरच्या 6 स्थानकांची निविदा निघाली होती, पण यातलं गांधीनगर स्थानक आयकॉनिक स्थानक म्हणून उभारायचा निर्णय झाल्यानं त्यात आता बदल करावे लागले। आता यापैकी 5 स्थानकांसाठी 1 आणि उर्वरित 5 स्थानकांसाठी 1 अशा 2 निविदा पुढच्या 15 दिवसात काढल्या जातील असंही त्यांनी सांगितलं। भटक्या कुत्र्यांचं नियमन करण्याची जबाबदारी शिक्षकांवर देण्याचे कोणतेही आदेश कोणत्याही महानगरपालिकेनं दिलेले नाहीत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नोडल अधिकाऱ्याची नेमणूकही केलेली नाही असं स्पष्टीकरण नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं। आमदार मनीषा कायंदे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता। याप्रश्नी नोडल अधिकारी नेमण्याचे निर्देश देऊ, शाळांभोवतीच्या संरक्षण भिंती बांधणं, सुरक्षा रक्षक तैनात करणं तसंच कचरा व्यवस्थापनाचे निर्देश दिले आहेत असं त्यांनी सांगितलं। आमदार प्रवीण दरेकर, जगन्नाथ अभ्यंकर यांनीही या चर्चेत भाग घेतला। निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालमध्ये एसआयआर अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेनंतर टप्प्याटप्प्यानं मतदार याद्या प्रकाशित करायला सुरुवात केली आहे, मात्र या याद्या अद्याप निवडणूक आयोगाचं पोर्टल आणि मोबाईल ॲपवर उपलब्ध करण्यात आलं नाही। मसुदा यादीतून वगळलेल्या एकूण मतदारांची संख्या अजून स्पष्ट झाली नसली तरी बांकुरा जिल्ह्यात सुमारे 1,18,000 हून अधिक मतदारांची नावं वगळण्यात आल्याची शक्यता निवडणूक आयोगानं व्यक्त केली आहे। या याद्या प्रकाशित झाल्यानं सुमारे 7 कोटी 8 लाख मतदारांचं वर्गीकरण मंजूर वगळलेले किंवा निर्णयाअंतर्गत असं करण्यात आलं असून गेल्या वर्षी 4 नोव्हेंबरपासून पश्चिम बंगालमध्ये एसआयआर प्रक्रिया सुरू झाली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. इस्रायलनं आज इराणवर हल्ला चढवला असून देशात आणीबाणी पुकारली आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काज यांनी ही घोषणा केली. इराणची राजधानी तेहरानमध्ये प्रचंड स्फोट होऊन दाट धुराचे ढग उठल्याचं प्रत्यक्ष बघणाऱ्यांनी सांगितलं आहे. इराणचे सर्व सत्ताधीश आयतुल्ला खोमेनी यांच्या कार्यालयाजवळ हा हल्ला झाला. त्याचवेळी क्षेपणास्त्र प्रतिहल्ल्याचा इशारा देणारे भोंगे इस्रायलमध्ये सर्वत्र वाजले. इस्रायलमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांसाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सूचना जारी केल्या आहेत. तिथल्या भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इस्रायलच्या अधिकारी आणि तिथल्या गृह विभागानं जारी केलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना इस्रायलमधल्या भारतीय दूतावासानं दिल्या आहेत. सर्व भारतीय नागरिकांनी तिथल्या निवारा केंद्रांजवळ राहावं किंवा आपल्या घर किंवा कार्यालयाजवळच्या सुरक्षित स्थळांची माहिती घेऊन ठेवावी. पुढची सूचना मिळेपर्यंत इस्रायलमध्ये अनावश्यक प्रवास टाळावा असा सल्लाही दूतावासानं दिला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तेल अवीवमधल्या भारतीय दूतावासाशी 972-54-752-0711 आणि consul.telaviv@mea.gov.in या मेलवर संपर्क करण्याचं आवाहन केलं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका. भारतीय दूतावासाशी 972-54-752-0711 आणि consul.telaviv@mea.gov.in या मेलवर संपर्क साधावा. कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी आज मुंबईत आघाडीच्या उद्योजकांना संबोधित करण्याची शक्यता आहे. ते आज मुंबईत अनेक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणार असून उद्या नवी दिल्लीला रवाना होणार आहेत असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. मार्क कार्नी 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आले असून काल त्यांचं दुपारी मुंबईत आगमन झालं. पदभार स्वीकारल्यानंतर कार्नी यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे. दरम्यान उद्या ते नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची भेट घेणार आहेत. दोन्ही प्रधानमंत्र्यांमध्ये ऊर्जा व्यापार सीईपीए करार आणि परस्पर देशांमधले संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा होईल असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनं आज ओदिशा किनारपट्टीलगत चंडीपूर इथून एकात्मिक चाचणी केंद्रातून अत्यंत कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणालीच्या 3 उड्डाण चाचण्या यशस्वी केल्या. विविध वेग टप्पे आणि उंचीवरून हवाई मार्गानं अचानक उद्भवणारे संभाव्य धोके निष्फळ ठरवण्यात या संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची क्षमता पुन्हा सिद्ध करण्याच्या उद्देशानं या चाचण्या घेण्यात आल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन आज देशभरात साजरा होत आहे. नोबेल पुरस्कार विजेते ज्येष्ठ शास्त्रज्ञ सी व्ही रामन यांनी रामन इफेक्ट हा महत्त्वपूर्ण शोध लावला. त्यांच्या कार्याचं स्मरण म्हणून आजचा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देशातले शास्त्रज्ञ आणि संशोधकांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशातल्या युवकांना सक्षम करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचा संदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. तर वैज्ञानिकांचे अथक प्रयत्न देशाच्या यशाचा मार्ग अधिक सुकर करतो अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. विज्ञान दिनानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. टी20 विश्वचषक स्पर्धेत आज पाकिस्तानचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. आजच्या सामन्यातल्या कामगिरीवर पाकिस्तानचं उपांत्य फेरीतलं भवितव्य अवलंबून आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एचपीव्ही लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेचा प्रारंभ. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजस्थानातल्या 16,680 कोटी रुपये खर्चाच्या पायाभूत सुविधांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पश्चिम बंगालमध्ये एसआयआर नंतर टप्प्याटप्प्यानं मतदार याद्यांचं प्रकाशन सुरू. इस्रायलचा इराणवर हल्ला. भारतीय नागरिकांनी सतर्क राहावं असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे निर्देश. आणि कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी आज मुंबईत आघाडीच्या उद्योजकांना भेटणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.